कर झालं अगं,
पण पुढचं सर पूर्ण करा ना, हे पूर्ण करा लेखक दिली काचात
नाही इथं नाही वळत दिली आणि करमधी काचा इथं हे दळांत नाही मी सोडलंय कुठं, आता तिथपासून ते काय झालं कुरिल, आता 10 वर्ष झाली दळण सुद्धा ते जाणार नाही. मी नाही आता दळी शेतच काम करतो पण दळी येत नाही आता, तरी ते पोर बाळा म्हणते आय काय नको करूस ते, आता डोकं वेडे आणि झालं ना, म्हणजे अजून मी करतो मी काम, पण आता सगळं अजून असं वाटतंय
घरातलं नाही बाहेरचं काम.
हो एक मुलगा राहिला लग्नाला, अजून ते कवा व्हायचं, परत हे कसं व्हायचं, ह्या मुलांना हे मुलं ह्या इच्छा सारखा डोक्यात, त्याच्यामुळे नंतर ह्या ह्यांच्याच ह्या ह्यांच्या घरी जेवलो की मी पहिले खेळायचे, मला ते नादच. ह्या लोक जर तुळशी बाळशीचं लगीन लावून मी जेवण करताना याची लगीन, मला खेळ तमाशा ढोल कुठं वाजेल तिथं माझं अंग असं करीत राहत.
अरे वा,
हो एवढे. पण आता जरा असं झालंय की जरा गरीब रीती आहे, पहिल्यापासून अजिबात काय नव्हतं, ते घरातच काय नव्हतं, तिथपासून ती पोरं बाळ नवरा मेला धीर मेला.